आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण. शासकीय रुग्णालयांमधल्या मृत्यूंबाबत श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चीनमध्ये हाँगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रंगतदार समारोप सोहळा सुरू. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान. भारताची खराब सुरुवात. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली विमानतळावर झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्त आयोजित संचलनाची पाहणी केली. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं. यावेळी जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला. आता हा जुना ध्वज हवाई दलाच्या वस्तूसंग्रहालयात ठेवला जाणार आहे. यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे. मुंबईत यानिमित्तानं आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हवाई दल केवळ आकाशातून संरक्षण करत नाही तर देशाच्या कोणत्याही भागाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला तर तात्काळ धावून जातं असं एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी सांगितलं. हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी हवाई दलाचे सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 2 दिवसात पुन्हा 15 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत या अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 6 नवजात बालकं 2 बालकं आणि 7 प्रौढांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या कालावधीत 154 नवीन रुग्ण दाखल झाले तर 97 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 732 रुग्ण या रुग्णालयात दाखल आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. विविध शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव झालं याबाबतची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यायला हवा असंही थोरातांनी म्हटलं आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेवर कायमस्वरूपी संचालक नाही याबद्दलही त्यांनी टीका केली आहे. टोलवाढीसंदर्भात येत्या 4 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. टोल दरवाढीविरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचं मुलुंड टोलनाका इथे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. राज ठाकरे यांनी आज सकाळी उपोषण स्थळाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते ठाणे इथं बातमीदारांशी बोलत होते. याबाबतची भूमिकाही लवकरच स्पष्ट करू असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत मनसेनं केलेल्या आंदोलनांमुळेच 67 टोलनाके बंद झाले आहेत. शिवसेना आणि भाजपानं आपापल्या जाहीरनाम्यांमधून टोलनाके बंद करायचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत अशी टीका त्यांनी केली. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल का घेतला जातो? नागरिक इतर करांबरोबर रस्ते करही भरतात मात्र त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी या न्यायालयाचं उद्घाटन झालं. सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे विधी आणि न्यायमंत्री या नात्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित होते. न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजनही यावेळी झालं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली सुरू केल्याला यंदा 100 वर्ष होत असून भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा अमृत महोत्सव येत्या 2 वर्षात साजरा होणार आहे असं न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी सांगितलं. राज्यघटनेला अनुसरून समाजाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत सर्वांना अल्पावधीत आणि कमीत कमी खर्चात न्याय देण्याचं काम या न्यायालयातून घडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सध्या प्रलंबित खटल्यांचं आव्हान सगळ्यात महत्वाचं आहे. सरकार आणि न्यायालय यांनी एकत्रितपणे काम केलं तर ती प्रक्रिया गतिशील होऊ शकेल. मंडणगड तालुक्यात आंबवडे या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी त्यांचं यथोचित स्मारक उभारून येत्या 2 वर्षात त्याचं लोकार्पण केलं जाईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इंडिया मेलाच्या निमित्तानं भारत आणि जपान या दोन्ही देशांमधलं सौहार्द मैत्रीभाव घट्ट होऊन दोन्ही देश एकत्रितपणे प्रगतीची नवी शिखरं सर करतील असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. जपानमधल्या कोबे शहरात भारत जपान यांच्यातल्या कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित इंडिया मेला या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चीनमध्ये हॉंगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रंगतदार समारोप सोहळा सुरू आहे. या समारोप सोहळ्यात हॉकीपटू पी आर श्रीजेश यानं भारताचा ध्वज धारण करत पथकाचं नेतृत्व केलं. यापुढची आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार आहे. या सोहळ्यात पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची ज्योत ध्वज आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेचा ध्वज जपानला हस्तांतरित केला गेला. या स्पर्धेत भारतानं 28 सुवर्ण 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह 107 पदकांची विक्रमी कमाई करत पदकतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे. पदकतालिकेत चीननं 201 सुवर्ण 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकांसह 383 पदकांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं तर जपाननं 52 सुवर्ण पदकांसह एकूण 188 पदकं जिंकत दुसरं स्थान मिळवलं. कोरिया प्रजासत्ताकनं 42 सुवर्ण पदकांसह एकूण 190 पदकांची कमाई करत तिसरं स्थान पटकावलं आहे. ऑलिम्पिक्स, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळ या 3 प्रमुख स्पर्धांपैकी कोणत्याही स्पर्धेत भारतानं केवळ दुसऱ्यांदाच 100हून अधिक पदकं जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत 100हून अधिक पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आह. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान ठेवलं आह. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत धावगती रोखल्यानं त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्टीव्हन स्मिथनं सर्वाधिक 46 तर डेव्हिड वॉर्नरनं 41 धावा केल्या. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना 199 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला. भारतातर्फे रवींद्र जडेजानं 3 तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताचीही सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या दोन्ही सलामीवीरांसह श्रेयस अय्यर खातं न खोलता स्तंभूत परतले. शेवटची बातमी हाती आली त्या भारताच्या 7 षटकात 3 बाद 20 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापनदिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण. शासकीय रुग्णालयांमधल्या मृत्यूंबाबत श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चीनमध्ये हॉंगझू इथल्या ऑलिम्पिक क्रीडा केंद्रात 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रंगतदार समारोप सोहळा सुरू आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी 200 धावांचं आव्हान. भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.